ಕೇವಲಂ ಕರುಣಾಕಾರಂ ಕೈವಲ್ಯಾನಂದದಾಯಕಂ ಸಂಸಾರ ತಾಪ ಶಮನಂ ಸಮರ್ಥಂ ಸಮದರ್ಶಿನಂ ಸ್ವಯಂ ಪ್ರಕಾಶಂ ಸಂಸಿದ್ಧಂ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಸದ್ಗುರು ಪಾವನಂ ಪರಮಂ ಶಾಂತಂ ಪಾವಸೇವಾಸಿನಂ ಭಜೆ ಓಹಂ ಸಂಪನ್ನೋ ನಾದಸಂಧಾನ ಸಂಸ್ಥಿತಃ ಪೀತರಾಗೋ ವಿಶೇಷಶ್ಚ ಶ್ರೀಗುರು ಪಾತು ಮಾಂ ಭವೇ ಜ್ಞಾನೇ ಶಾಂತಿ ಸರೋಜಲುಬ್ಧ ಮಧುಪ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವರೂಪಾಂಕಿತಃ ಸಂತಾನಾಂ ವಚನಾನುಭೂತಿಪತಿಕ ಸಾಕ್ಷೀ ಸ್ವಯಂ ಕಾಪಡಿ ಗಾರ್ಹಸ್ಥೇ ಕಿಲೇಕನಾಥ ಸದೃಶೋ ಸೋಹಂ ಯೋಗರತಂ ಕೃತಾರ್ಥಚರಿತಂ ವಂದೇಯತಿಂ ಮಾಧವಂ ಮೂಲಾ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ.
ಚಿನ್ಮಯ ಮಿಲಿಂದನ ಜಾನ್ ಜಾನತ್ತ
ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಲ ಮಿಳಿತ. ಆ ಕೇಂದ್ರ
की शुरुआत तद्भक्त अंगी साथे या मनोबोधातल्या 50व्या क्रमांकाच्या श्लोकावर निरूपण करून करते.
श्रीराम नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन तो तापसी ब्रह्मचारी दिवाला मनी लेश नाही तमाचा जदी गण्य तो दास सर्वोत्तमाचा. मनोबोधातील हा 50वा श्लोक व जदी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे पद असणाऱ्या श्लोकांपैकी हा 4था श्लोक. या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणत आहेत, ज्यांच्या अंतःकरणात विपरीत कामभावनेचा स्पर्श होत नाही त्यांच्या ठिकाणी तमाचा अज्ञान अंधकाराचा समूळ नाश झालेला आहे. ते अविरत भगवत स्मरणी रत होऊन राहिलेले आहेत, ज्यांनी भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे व त्यामुळे ते परम शांतीला प्राप्त झालेले आहेत असे जे तत्पुरुष ते जगी धन्य आहेत. तेजाकरणामध्ये रामदास स्वामी म्हणत आहेत, नसे अंतरी कामकारी विकारी. काम म्हणजे नाना प्रकारच्या इच्छा. स्वामीजींनी एका प्रवचनात म्हटलेले आहे, आपण उत्तम शिकावे, नोकरी करावी, घर असावे, तसेच प्रवचने ऐकावी, सत्संग करावा, अशा प्रकारच्या इच्छा या सुयोग्य आहेत व त्या शरीराच्या मनाच्या व बुद्धीच्या गरजा वागवणाऱ्या आहेत. अशा प्रकारच्या नैसर्गिक कामना संतांपासून सर्वांना सारख्याच असतात, पण सामान्य लोक स्वाभाविक कामना पूर्ण झाली की त्यापासून अधिकाधिक लाभ व्हावा म्हणून त्याच्या मागे लागतात व त्यामधूनच पुढे क्रोध दंभ लोक असे विकार उत्पन्न होऊ लागतात. परंतु संत अनैसर्गिक कामना आवडून आपले लक्ष परमार्थावर केंद्रित करतात, ते कामना वाजवीपेक्षा वाढून देत नाही. पुढील चरणात रामदास स्वामी म्हणत आहेत, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. ब्रह्म म्हणजे जगात ओतप्रोत भरून असलेले ते अविनाशी अविकारी व शाश्वत स्वरूप असलेले तत्व. तापसी म्हणजे तपस्वी आणि ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मात राहणारा. ब्रह्माला पाहण्यासाठी त्याच्याशी जगाकार होऊनच राहावे लागते. ब्रह्माच्या प्राप्तीसाठी संत हे जपसाधना करतात. पैसा स्वरूपाच्या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आठणी करणे ते विघा तेच जप. अशा प्रकारे स्वरूप प्राप्तीच्या एका ध्येयासाठी संत आपला प्राण इंद्रिय शरीर हे सर्व कणास लावतात. इंद्रिय संयमन करून संसारातील सुख दुःखांकडे अलिप्त होऊन बघतात. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गांवरून वाटचाल करता करता सोहमचा निधित्याग करून ते सद्गुरु कृपेने ब्रह्मभावाला प्राप्त होतात. तया पाहता पाहता देखी झाले असे त्यांचे होऊन जाते. ब्रह्म म्हणजे मी, माझ्या त्या ब्रह्मात काही फरक नाही असा बोध त्यांना प्राप्त होतो. पुढील दोन चरणात रामदास स्वामी म्हणत आहेत, दिवाला मनी लेश नाही तमाचा जदी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सोहम भावाची प्राप्ती झाल्यामुळे असे सत्पुरुष परमशांतीला प्राप्त होतात. आपण नित्य अविनाशी आनंदरूप आत्मा आहोत त्याचा प्रत्यय आल्यामुळे हे महात्मे देहभावापासून संपूर्णपणे वेगळे होतात. मग देहभावाची सर्व आवश्यक अशी नित्य नैमित्तिक कर्मे केली तरीही ती त्यापासून पद्मपत्राप्रमाणे अलिप्त राहतात. त्यांना स्वकर्मफलाचा लेप लागत नाही तर ते गुणातीत अवस्थेला प्राप्त होतात. त्रिगुणांच्या पलीकडील अवस्थेला पोहोचून गुणांच्या बंधनातून सुटून असे मुक्त पुरुष अत्यंत निरतिशय आनंदात जीवन व्यतीत करतात. या संदर्भात राजा रघुगण यांची एक गोष्ट आहे. राजा रघुगण हा एकदा गुरुशोधार्थ घरातून बाहेर पडला. तो इक्षुमती नदीच्या काठावरून पालखीतून जात असताना पालखी वाहणाऱ्या गोळ्यांपैकी एकाची तब्येत बिघडली. त्यांच्या बदलीसाठी दुसऱ्या गोळ्याची शोधाशोध चालू असताना त्यांना एक अंगाने बळकटाचा तरुण दृष्टीत पडला. त्याचे नाव विचारले असता जडभरत असे अडखळत त्या तरुणाने उत्तर दिले, तेव्हा हा कोणीतरी खुळा दिसतो पण पालखी वाहण्यास योग्य आहे म्हणून त्याची निवड करण्यात आली. जरबरकाने पालखी वाहण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्या पायाखाली किडामुंगी सारखे जीव चिरडून जाऊ नये म्हणून तो प्रत्येक पाऊल जपून टाकू लागला। तेव्हा पालखी कारमार इतके बसू लागले। त्यावर राजा संतप्त झाला व त्याने जडभरताची निर्भत्सना केली। पण जडभरत देहबुद्धीपासून सुटला असल्यामुळे राजाच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम झाला नाही। परत जेव्हा पालखीला इतके बसू लागले तेव्हा राजा अतिशय संतप्त झाला व भरताला वाटेल तसे बोलू लागला। राजा म्हणाला, अरे मी गुरुशोधार्थ बाहेर पडलो आहे आणि तुम्हाला अडचण करीत आहे, तुला शहाणा म्हणावे की मूर्ख? तेव्हा जरबंताला हसू आले। राजाने जरबंताला हसण्याचे उत्तर विचारले तेव्हा तो म्हणाला, राजा देहभावना ही विकारांनी युक्त असते म्हणून ती मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत होते। आत्मभावना ही प्रेममय असते म्हणून मनुष्याला ती सुखरूप करते। कुसंगती देहभावना बळावत जाऊन आत्मभावना नाहीशी होते आणि सुसंगती आत्मभावना दृढ होत जाऊन देहभावनेचा नाश होतो। गुरुकृपा झाल्यावर लाज भय लौकिक आशा चिंता राग द्वेष हे सर्व मावून जाऊन देहापासून मनुष्य अलिप्त होतो। राजवाड्यात स्थान मिळाल्यावर मनुष्याला जसे पर्णकुटुंबी सुखाचे विस्तरण होते त्याप्रमाणे ब्रह्म सुखाची गोडी चाकल्यावर देह सुखाची स्मृती राहत नाही। त्यामुळे लोकांनी निंदा किंवा स्तुती केली तरी त्याच्याबद्दल त्याच्या ठिकाणी खेद आणि हर्ष उत्पन्न होत नाही। तलवारीला परिसराचा स्पर्श झाल्यावर ती आकाराने पूर्वीप्रमाणेच दिसते पण तिच्या अंता कठोरपणा पूर्ण नाहीसा होतो त्यामुळे तिच्यापासून कोणालाही उपद्रव पोचत नाही। त्याप्रमाणे सद्गुरूंचा वरदहस्त मिळाल्यावर पूर्व संस्कार सर्व विरून जातात व देहाभिमान गळून जाऊन मनुष्याला देवस्वरूप प्राप्त होते त्यावर तो परिपूर्ण निरुपद्रवी बनतो। हे बोधयुक्त भाषण ऐकल्यावर रघुगण राजाला जडभरताची ओळख पडली व त्या क्षणी तो त्यांच्या चरणी लागला। असे महात्मे त्याची धन्य आहेत असे समर्थ रामदास स्वामी म्हणत आहेत। स्वामीजींच्या आश्रयाला येऊन आपले जीवन धन्यच आलेलेच आहे। आता त्यांना अपेक्षित असलेली साधना आपल्याकडून तीव्र संवेगाने करावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना पर्यंत।
शुभांगेचं हे अत्यंत अभ्यासपूर्ण असं निरूपण ऐकून खरोखरीच असं वाटतं की जो काम नाना विकारांना जन्म देतो आणि आपली शांती आपलं समाधान हरवून देतो खरोखरीच नसे अंतरी काम नाना विकारी अशी जर का आपली स्थिती झाली तर किती आनंदाची ती स्थिती असेल। या केंद्रात आपण ज्या वेळेला एकत्र येतो आणि असं निरूपण ऐकतो इथं होणारे बाकीचे कार्यक्रम असतो याने जर का काही होत असेल तर खरोखरीच आपल्या वैयक्तिक साधनेला एक जोर मिळाल्यासारखं होतं आणि असं वाटतं की खरोखरीच हे जर का केंद्र नसतं तर आपली जी साधनेची प्रेरणा आहे आपली जी या सत मार्गावरनं होणारी वाटचाल आहे ती तशीच राहिली असती का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर असं वाटतं की त्या हे केंद्र नसतं तर त्या स्वामीजींचं मार्गदर्शन आपल्याला त्यातून वैयक्तिकरित्या मिळतं हे नसतं तर आपलं वारू आपल्या कुठे भरकटलं असत। आज आपल्या या केंद्रात तद्भक्त चौथ दीपा डोईफोडे आपलं मनोगत मानणार दीपा ती तिच्या आईमुळे केंद्राच्या संपर्कामध्ये आली आणि तिची आई म्हणजे आपल्या अनघा मावशी आणि जरी आपल्यापैकी अनेक जण पुण्यातल्या केंद्रामध्ये येऊन मग अमेरिकेतल्या केंद्रामध्ये जॉईन झाले असले तरी देखील दीपाची अशी बॅकग्राऊंड नसताना देखील तिचं आणि केंद्राचं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं। ती डॅलसला जे आपलं रिजनल असं केंद्र देखील सहभागी होते तर ती आपलं मनोगत आपल्या सर्वांसमोर आता मांडले. दीपा
I would like to share my spiritual experiences and beliefs with you and how it has helped me deal with hardship in my life. I had in the beginning the same goals and ambitions that many people have. That is to do well in my studies, get a professional degree in the medical field, earn good money, have a family, buy a house, buy a car, etc., etc. Because the universe threw things at me so difficult to deal with from such a young age until now, primarily related to my physical health, those goals and ambitions no longer seem to be my main focus on life. Those only seem to be the stepping stones to discovering what our existence is truly about. My primary goal now is to eternally connect my innermost spirit to the ultimate power, which we call God, and to be aware, to feel at every moment that spiritual connection in all the activities of my life. So, I told you that I have had physical health issues from a young age, and throughout, doctors have been misdiagnosing me for a long time. And when they finally came to a conclusive diagnosis, it was worse than I could have possibly imagined. There is no cure, there are no treatments, and there is no medication that can help, according to the doctors. In fact, 3 years ago, they told me I won't be able to walk. And now, if I had allowed myself to get sucked into the narrow, limited human mind, I would not be walking today and might have become totally dependent on my loved ones. But I chose the spiritual path to guide me. When I heard the diagnosis, I was utterly devastated, dejected, demoralized, and I would have frequent discussions with God. Of course, they seemed one-sided since I had no idea what God was saying back. And finally, I said to God, that if this is what you want for me, then I fully accept it and completely surrender to you. However, God had responded back and led me to alternative treatments that have kept me functional and walking still today. And I have to say that throughout my life, I have felt the presence of God in me, guiding, protecting my spirit from disillusionment and false elements in life. Every time I reached my breaking point and was ready to throw in the towel, God always sent some kind of message to keep my faith strong and to keep me going. It has been a struggle on a daily basis, and I don't know what is going to happen. None of us do. But I trust the ultimate power. And I know that whatever happens, my spiritual connection to the ultimate power will never be broken. It is a part of me, and I am a part of it. Swami Makarandanath and our monthly Kendra in Dallas, led by Mangesh, have really been helping me try and attain my spiritual goal. I've personally only met Swami Makarandanath a few times, but he has left a lot of faith in me for mankind. I feel that I've known his and Swami Madhunath's spiritual teachings since childhood because my parents have been spiritually educating me through their own education. When I look into Swami Makarandanath's eyes, which are the window to our soul, I see the purity and innocence found mainly in children, and feel his unconditional love to all beings. Unconditional love to me is the key to bringing all of us together as one power to do the best we can in this world. Unfortunately, many of us are living in fear, which is the opposite of love, and are ignorant and blind to this truth. When we have unconditional love, we seek nothing, we do not judge, we do not criticize, we do not analyze others, and we are just content being in each other's presence. Another really important thing I've learned is to disconnect myself from this world and observe it as a spirit looking in from the outside. This was one of the recent topics at our monthly Dallas Kendra. By disconnecting myself from this body, to not think of myself as the constant physical pain or weakness or other ailments it's suffering from, I can go about my daily activities. And also it helps not to define things. I choose not to define or label what is happening to this body, unlike the doctors have chosen to do. Not defining, not labeling things is very liberating. When you define something, for example, defining something as a disease, you are allowing it to control you. Not defining things liberates our spirits, our souls, and allows us to express ourselves fully. Music is an excellent example of liberating the soul, which is why I took up guitar playing. And I do wish on a daily basis that my spirit, which is strong, courageous, and full of love, can re-energize this physical body and bring full healing to it. But I also understand that the ultimate power, the universe, may have other plans which I fully respect and accept. So, in a nutshell, to me, then, spirituality is about unconditional love, not defining or labeling ourselves or each other, but allowing full freedom of expression and being able to disconnect ourselves from the everydayness of life while at the same time learning from it. Hari Om.
पिताचं हे जे काही मनोगत होत ते अतिशय इन्स्पायरिंग असं मनोगत होत. तिचं मनोगत ऐकत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की कोणीतरी म्हटलंय द लॉंगेस्ट जर्नी इज द जर्नी विथ इट. आणि पिताची ही जी जर्नी चालू आहे तो बरं या जर्नीवरनं चालतात. तिचं मी मनोगत ऐकत होतो आणि मला रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेतल्या काही पंक्ती आठवल्या. त्या कविता फार फेमस कविता आहे पण त्याचा शेवट करताना तो कवी असं म्हणतो अश्रू बी टेलिंग दो स्मृत स्टार समवेअर एजेस अँड एजेस हेन्स टू रोड ड्रायव्हर्स इन वुड अँड आय टू फॉर वन लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. मला असं वाटतं गीता ज्या मार्गावरून चाललेली आहे तो खरोखरच मार्ग हा लस ट्रॅव्हलचा असा मार्ग आहे. जगाच्या पाठीवर उठापटी करणाऱ्या इकडे जा तिकडे जा करणाऱ्या अशा अनेक व्यक्ती आहेत, परंतु आपल्या अंतरंगात डोकवून चालणाऱ्या आपल्या स्वचा शोध घेणाऱ्या अशा व्यक्ती किती असतात. सर्व असून असा शोध घेणाऱ्या व्यक्ती इतक्या कमी असतात. आणि आयुष्यात काही प्रसंगानुसार ज्या अडचणी आपल्या समोर येतात त्याच्यावर मात करून अंतरंगामध्ये प्रवेश घेऊन आपली शांती आपलं समाधान टिकवणाऱ्या दीपासारख्या व्यक्ती त्या फार पुरळत असतात असं वाटतं. मला असं वाटतं आजच्या केंद्रात आपण जो मुख्य विषय आहे तो विषय म्हणजे आपला परिसंवादाचा कार्यक्रम. परिसंवादासाठी जो विषय ठेवलाय तो आहे समाधान. खरं तर आता मनोगत झालं त्याने समाधानाचा जणू काही एक वस्तुपाठ आपल्या डोळ्यासमोर तिने ठेवला. समाधान या विषयावरती आपण माझ्या मी जेव्हा विचार करायला लागलो त्यावेळेला अनेक गोष्टी समोर आल्या. कधी कधी असं वाटतं की मनुष्य जगतो कशासाठी तर कोणी पटकन उत्तर देईल आनंदासाठी. आनंद ही केव्हा केव्हा काही क्षणांसाठी टिकणारी अशी गोष्ट होऊन जाते. काही एक गोष्ट प्राप्त झाल्याने आनंद होतो, परंतु आनंद ज्या वेळेला एक स्थायी भाव होतो त्या वेळेला आपलं चित्त समाधानाने आपल्याला प्रतिदिला येतो. आपला जो परिसंवादाचा कार्यक्रम आहे तो खरं तर सर्वांसाठी ओपन असा कार्यक्रम आहे, परंतु मला ते खूप रिस्पॉन्सेस असे आल्याने त्याच्यामुळे मी केंद्रातल्याच काही व्यक्तींच्या संपर्कात आलो आणि त्यांना या विषयावरती थोडस बोलायला म्हणून अगोदरच सांगितलं. तर त्यांच्यापैकी सद्वत्त चिन्मय देशपांडे आपल्याला आव्हान कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं, अंतर्गत बाह्य अशा कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं याबद्दल त्याला चिंतन प्रकट करेल.
समाधान म्हणजे आपण आहोत त्या स्थितीमध्ये संतुष्ट असणे. आपले समाधान हे खरं तर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मग या सर्व गोष्टी आपले जसे वय वाढते एकत्र बदलत राहतात. अगदी लहानपणापासून बघायचं झाले तर आपले आपल्याला हवे ते खेळणं मिळाले तर आपल्याला आनंद होईल असे वाटते, आणि ते समजा नाही मिळाले तर आपण रुसतो, म्हणजेच आपण असंतुष्ट किंवा असमाधानी होतो. त्यावेळेस तर आपल्याला हे खेळणे हे अगदी जीव की प्राण झालेले असते. थोडे मोठे झाले की आपल्या अपेक्षा वाढतात. उदाहरणार्थ आपल्याला ठराविक प्रकारची बाईक मिळाली तर आपल्याला आनंद होईल असे वाटते. अजून मोठे झाले की मग बाईकची जागा एखादी नावाजलेली कंपनीमध्ये जॉब, हवा तेवढा पगार, मनासारखी बाईक, वरचा नवरा, हवे तसे घर, हवा तेवढ्या कंपनीमध्ये नोकरी, मग बँक बॅलन्स, किंवा मग आता तर आयफोन किंवा आयपॅड, लेटेस्ट आयफोन किंवा आयपॅड या देखील वर आपलं समाधान अवलंबून आहे. इव्हन रिटायरमेंट मध्ये देखील पैसे असतील तर आपल्याकडे आपल्याला आजार असेल तर आपण असंतुष्ट राहतो. एवढेच नव्हे तर अगदी डे टू डे लाईफ मध्ये बघायला गेलो तर आपण आपल्या मनासारखे जरी आपल्या जवळचे लोक वागत वागले नाही तर आपण अवास्त समाधानी असतो. खरे म्हणजे निष्ठा किंवा कुठल्याही वस्तू यावर आपले समाधान अवलंबून नसते. ही गोष्ट नाही आहे का की एक राजा आपल्या त्याच्या संपूर्ण राज्यामध्ये थोडा आनंदी माणूस कोण हे शोधायला जेव्हा जातो तर त्याला अगदी एक गरीब माणूस सापडतो की जो म्हणू शकतो की तो मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. संशोधन आपल्याला दिसून येते की समाधान हे पैसे किंवा आपला मान सन्मान यावर अवलंबून नाही. खरं म्हणजे तर मला वाटतंय की आपण समाधाना जे आपण म्हणतो की या बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे हे चुकीचं आहे प्रोच आहे आपला. माझ्या मतेने सर्व असमाधानाचे मूळ कारण म्हणजे आपण फळाची अपेक्षा ठेवून काम करणे. या उलट आपण समजा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केली तर आपण आपली समाधानी वृत्ती टिकून ठेवू शकतो. उदाहरणार्थ समजा आपण कंपनीमध्ये आपले काम चोख केले पण प्रमोशन अथवा रेज किंवा प्रशंसाची अपेक्षा न ठेवता केले तर आपण नक्की समाधानी राहू शकतो असे वाटते मला.
तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यातल्या मुख्य गोष्टी मला असं वाटलं की लहानपणी समाधान छोट्याशा गाडीवर होत, आता समाधान आयपॅडवर आहे. माझ्या बाबतीत ते चाललंय सध्या, म्हणून मी आयपॅड घेतलं त्याच्या बोलण्यात. पण समाधानाच्या या वस्तू अनेक बाह्य वस्तू या बदललेल्या दिसतात आणि त्या कायम बदलत जाणाऱ्या अशा दिसतात. याच्यानंतर सद्गत अभिजित ब्रह्मे या विषयाचं पूर्णच चिंतन आपल्या समोर प्रकट करेल.
जसं चिन्मय आता म्हणाला की बाहेरच्या गोष्टींवरच समाधान हे बदलणाऱ्या स्वरूपाचं असं जाणवतं, तर मग साहजिकच विचार माझा सर्वी विचार करताना वाटलं की जर समाधान असं बाहेरच्या गोष्टींवरती असेल तर मग प्रत्येकाचं समाधान सेम पाहिजे. म्हणून आपण थोडं बघितल्यानंतर आपलं लक्षात येतं की प्रत्येकाचं समाधान म्हणजे त्याच परिस्थितीत असणाऱ्या लोकांचं समाधान वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं. किंबहुना तो म्हणाला त्याप्रमाणे आपलं समाधान सुद्धा जे आपण समजा एक गोल ठरवलं की अवा अमुखीचा बँक बॅलन्स तर तो कोणत्या आपल्याला समाधान मिळतं का तर नाही. त्याच अपेक्षित समाधान आहे हे याच्यापेक्षा निराळ आहे हे ओघानी झालं आणि त्यांना जे अपेक्षित समाधान आहे समर्थांनी आसबोधात ठिकठिकाणी समाधान याचा उच्चार केलेला आहे आणि त्याच्यावरती त्याचे जर आपण अर्थ पाहिले तर प्रत्येक ठिकाणी समर्थांना अपेक्षित जे समाधान आहे ते निरपेक्ष समाधान आहे म्हणजे कुठलीही अपेक्षा नसलेलं असं समाधान आहे असं लक्षात घेतलं आणि याचा अभ्यास हा साधकाला करणं शक्य आहे असं या सगळ्या विवेचनावरून लक्षात येतं आणि मला जे वाटलं मुख्यतः तर ते दोन अंगांनी आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो एक बाह्य अंगानी आणि एक आंतरिक अंगानी तो बाह्य अंगानी जो अभ्यास करता येईल तो कसा तर श्रवण सद्गुरूंच्या मुखातून श्रवण सत्संग त्याच्यातून काय कशामध्ये समाधान खरं अवलंबून आहे त्यांच्यामध्ये हे जाणून घेणं आणि त्यावर हुकूम करणं किंबहुना ह्या ट्रॅकनी जर आपण गेलं तर आंतरिक समाधान जे आहे किंवा आंतरिक समाधान मिळण्याची साधना जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि दोन्हीचा कुठे मेळ होत असेल तर आत्मसुख प्राप्ती की जे झाल्यानंतर तिथून परत येणं नाही अशा ठिकाणी पोहोचलं की सहजच समाधान राहील असं वाटलं आणि खरं दीपाच्या सगळ्या तिच्या एक्सपिरियन्स वर जे तिने सांगितलं आणखीन एक गोष्ट मला आता तिथं ऐकताना झालं की जर आपण स्वीकृती दिलेल्या परिस्थितीत ऍक्सेप्टन्स घेतला तर हे समाधान इकडं साधकाच्या पक्षी देखील सहज शक्य आहे असं मला वाटतं. हरिओम. अनिरुद्ध.
हो हो. अभिजितने आपल्याला सांगितलं की श्रवण सत्संग आणि साधना करून आत्मसुख प्राप्ती हे समाधानाचा मार्ग त्यांनी सांगितला. तसंच आता आपण विशाली दीक्षित हिच्याकडून समाधान टिकवायचं कसं याबद्दल ऐकलं. वृषाली.
हा निरुद्ध ऐकलंय काय?
हो हो.
समाधान कसं टिकवावं या मुद्द्यावर विचार करायला लागल्यावर आपलं समाधान कशावर अवलंबून असतं आणि कशाने भंगतं याचा विचार चालू झाला. असं लक्षात आलं की आपल्याला जे समाधान माहीत आहे ते फक्त मनाच्या बुद्धीच्या इंद्रियाच्या अंगाने होतं तेच माहिती आहे. आपलं समाधान हे बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं. जर एखादी गोष्ट आपल्याला हवी वाटली प्रयत्न करूनच ती नाही मिळाली तर आपलं समाधान भंगतं. मनाला त्याच गोष्टीची सतत आठवणी होऊन बेचैनी येते आणि समाधान हरवतं. तसंच ते बाह्य परिस्थितीवर पण अवलंबून असतं. आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे परिस्थितीमुळे समाधान भंग पाहू शकतो. ऑफिसमध्ये कोणी विनाकारण बोललं किंवा ऑफिसची पॉलिटिक्स यामुळे मनाची व्यग्रता वाढते आणि शांती हरवते. दुसऱ्याशी केलेल्या तुलनेनी सुद्धा मनाचं समाधान भंग पावतं. उदाहरणार्थ त्याच्याजवळ गाडी आहे बंगला आहे माझ्याजवळ नाही आणि ते मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल. सतत अशा प्रकारच्या रेस राहण्यासाठी अनेक अशा गोष्टींच्या मागे मन राहू लागतं आणि त्यामुळे शांतीचा नाश होतो आणि समाधान हरवून जातं. तसंच हे काहीही आपल्या समोर नसलं किंवा आपण कशाच्याही मागे धावत नसलो तरी आपलं मन समाधानी आहे असं काही आपण म्हणू शकत नाही. एकूण फक्त आपल्या मनामुळे कल्पनेमुळे आपण आपलं समाधान टिकू शकत नाही. यावर कोणता उपाय करता येईल असा विचार केला तर मुख्य म्हणजे आपली ध्यान साधना असं लक्षात आलं. ध्यान साधनही वृत्तीकडे कल्पनेकडे दुरून बघण्याचा साक्षीत्वाचा अभ्यास आपण करतो आणि त्यामुळे मनावरचा कंट्रोल हळूहळू वाढतो हे लक्षात येतं. आणि मग पुढे ते व्यवहार काळी उतरवण्यासाठी विवेकाने प्रत्येक प्रसंगी माझा आनंद समाधान या बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही हा आनंद खरा नाही. बाह्य परिस्थिती ही सतत बदलणारी आहे ती ऍज यू लाईक इट कधीच नसते हा विचार केला त्या प्रसंगाची तीव्रता कमी होण्यास मदत होते व मनाची व्यग्रता कमी होते. आयुष्याची टाइमलाईन बघता या छोट्या छोट्या प्रसंगांना किती महत्व द्यायचं या विचाराने सुद्धा काही प्रमाणात मनाची शांती समाधान टिकण्यास मदत होते. तसंच स्वामीजींनी ज्या मध्यवर्ती कल्पना सांगितल्या आहेत साक्षीत्व शरणागती प्रेमभाव याचा अभ्यास जर केला तर निश्चितच आपण समाधान टिकवू शकू असं वाटतं. शरणागती म्हणजे परमेश्वर करेल त्यातच माझं हित आहे अशा विचाराने आलेल्या प्रसंगाला आपण शांतपणे तोंड देऊ शकू. नामस्मरणाने आपल्याला या सगळ्याची सतत आठवण व्हायला मदत होईल आणि मनाला आवरायला शक्ती व धैर्य येईल असं मला वाटतं. आपण स्वामीजींना पाहतो कोणत्याही प्रसंगी त्यांची शांती व समाधान भंग पावत नाही.
खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे ते सदैव समाधानी असतात. म्हणून असं वाटतं की नेत्यांनी आपण केलेल्या साधनेनी प्रयत्नांनी व स्वामीजींच्या आशीर्वादांनी आपलं समाधान टिकवण्याचा अभ्यास आपण निश्चित साधू शकू. हरिओम.
खूप सुरेख वृषाने सांगितलं. मुख्य म्हणजे तिने जे सांगितलं त्याचं थोडक्यात मला असं वर्णन करता येईल की विवेक आपल्या ठिकाणी जागृत असला पाहिजे. आज सर्वत्र मिलिंद आपल्यामध्ये हजर आहे. त्यांचा एक आवडतीचा शब्द आहे ते आंतरिक कारण. आंतरिक चारणा करणं, आपल्या हातात किती वेळ आहे, आपल्याला काय प्राप्त आहे, ही जी आंतरिक चारणा जी आहे ती करत राहणं हे समाधान टिकवण्याचं एक हा उपाय होऊ शकतो असं तिने सांगितलं. त्याच्यानंतर सद्गत दिग्विजय रावळाने आपलं काही मत, आपले काही विचार आपल्या समोर मांडले. दिग्विजय
इतक्या जणांनी आपल्याला समाधानाबद्दल सांगितल्यावर तसं सांगण्यासारखं वेगळं असं असणं तसं अवघडच आहे. पण असा एक विचार केला की समाधान का हवं, कशासाठी समाधानाच्या मागे लागणं. तर एक तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे समाधान जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण अतिशय खुश असतो, तेव्हा आपल्याला काहीही कसलंही प्रेशर नसतं आणि मन फार प्रफुल्लित असतं. तर ही तर झाली ढोबळमानाने आपल्याला संसारात जाणवणारी गोष्ट. पण अध्यात्मातही समाधानाला फार मोठं महत्व आहे. जेव्हा अखंड समाधान मिळतं तेव्हा असं म्हणायला अजिबात हरकत नाही की साधना अतिशय व्यवस्थित चालू आहे किंवा आपण ध्येयाच्या जवळ पोहोचत आहोत. पण अखंड समाधान मिळणं ही तसं सोपी गोष्ट नव्हे, कारण आपल्याला शारीरिक मानसिक भौतिक असे अनेक श्रम आणि त्रास होत असतो. पण तरी देखील समाधान काही वेळा फक्त असलं तरी देखील त्याचा फार मोठा असा आपल्याला उपयोग होतो आणि तो म्हणजे अध्यात्म. जर का समाधान असेल तर मन प्रसन्न असतं आणि मन प्रसन्न असेल तर स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलंच आहे प्रसन्न मन गगनी रिंगता. म्हणजेच काय तर हे जे अतिशय प्रफुल्लित असं मन आहे अशा मनाने जर का आपण ध्यानाला बसलो तर आपल्याला हेच मन अमन करता येतं. तर हा अतिशय महत्वाचा असा आपल्याला फायदा समाधानाने मिळतो. समाधानाचं अजून एक महत्व सांगायचं झालं की का समाधानावे तर स्वामी माधवनाथांचे शब्द सांगतायत. स्वामी माधवनाथांनी एकदा सगळ्या शिष्यांना असं विचारलं की तुम्हाला देव दिसला, देव प्रसन्न झाला असं पण मानूया. आणि देव प्रसन्न झाला आणि देवाने विचारलं की तुम्हाला काय हवंय तर तुम्ही काय विचाराल. तर सगळेच तसे त्यावेळी स्तब्ध होते किंवा काही जणांनी उत्तरही दिली. तेव्हा स्वामी थोडेसे हसले आणि म्हटले फक्त दोन शब्द समाधान दे. त्याच्यातच समाधान काळे याचं मी तात्पर्य करून येतं. मग प्रश्न पडतो की हे समाधान मिळत नाही. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अनिश्चितता. स्वतः श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगून ठेवलं की मला बाबा खरंच प्रश्न पडतो की मनुष्याला कुठल्या जोरावर मनुष्य इथे देवाला विसरू शकतो किंवा आपल्या आत्मस्वरूपाला विसरू शकतो, असा कशाचा आधार मिळू शकतो त्याला की तो या संसारात टिकू शकतो. संसार हा सार नाही तो संसार असे स्वामी माधवनाथ सगळ्यांना सांगत असत. त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही, किती ठिकाण लावलं तरी ते ठीक होईलच असं नाही. अशामुळे समाधान भंग होण्याचे फारच सहज अशा कारण आपल्याला सापडू शकतात. पण मग प्रश्न पडतो की आता आपल्याला समाधान का हवे हे कळलं, समाधान का नाही मिळत हे कळलं, तर समाधान मिळेल याच्यासाठी काय करायला हवे. खरंच ती सोपी गोष्ट नाही. आपण फक्त त्या मार्गाने प्रयत्न करायला हवेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे गुरुप्रतिष्ठित मार्गाने साधना करणे. त्याचं कारण असं की आपल्याला आपले गुरु कायम समाधानी आणि शांत दिसतात ते ह्याच एका कारणामुळे की ते साधनेत अगदी स्थिर असतात आणि त्यांनी ते अंतिम ध्येयात ध्येय गाठलेलं असतं. हे अंतिम ध्येय म्हणजेच मगाशी सांगितलं जसं मी शरीर मन बुद्धी नाही. अर्थात आपण ही गोष्टी नाही म्हटल्या की त्याच्याबरोबर येणारे त्रासांनाही आपण अलिप्तपणे बघू शकतो. त्याच्याबरोबरच गुरुंना शरण जाणे हे तेवढेच महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की रामकृष्ण परमहंसांनी स्वतः सांगितलं होतं जेव्हा त्यांना शिष्यांनी म्हटलं की प्रयत्नांनी आपण अंतिम ध्येय मिळू शकेल, तेव्हा रामकृष्ण त्यांना म्हणाले की
मायेला इतकं सोपं समजू शकता. जेव्हा मायेच्या मनात येतं तेव्हाच एखाद दुसरा प्रसंग काढला जातो आणि आई टाळ्या वाजवते आणि तो जीव मुक्त होतो. म्हणजेच काय तर प्रयत्न तर करायलाच हवे, त्याला तर काही पर्याय नाही, पण त्याच्याबरोबरच गुरुंना शरण जायला पाहिजे, ज्याच्यामुळे हे भवसागर आपण पार करू शकू. एकदा का हा पार पडला तर तुम्हाला समाधान मिळण्याशिवाय काहीही दुसरे मिळू शकत नाही. तिसरं म्हणजे अगदी आपण सांसारिक पातळीवर बघितलं तर गरजा कमी करणे. म्हणजेच आपण सांगत होतो की एखादं डिव्हाइस मिळालं, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मिळालं की त्याची पुढची जनरेशन येणार ते अगदी लिहून ठेवलंय. आज आपण आयपॅडला करता महत्व देत असू तर पूर्वात नंतर सीडी फोन किंवा असे अनेक गोष्टी येऊ शकतात, याला अंत नाही. त्यामुळे आपण संतांकडे बघायला हवे. अशा परिस्थितीत जेव्हा ते होते तेव्हा संतांनीच आपल्या मनाला समजावून सांगितलं. जसं समर्थ रामदास म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. म्हणून हे संसार सुख मिळायच्या मागे सतत धावू नये. कधीतरी आपल्याच मनाला बजावावं की बाबा याच्यामध्ये खरंच सुख नाही. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे, ठेवले आनंदे त्यांचे जे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे समाधान मिळवण्यासाठी काही प्रकारे आपणच आपल्या मनाला समजूत घालायची असते आणि ती समजूत घालताना त्या अशा काही ढोबळवानांनी आपण जसं गरजा कमी करणे किंवा समजून घेणे की संसार कसा आकार आहे त्याचा उपयोग होऊ शकतो. फायनली मला सांगायचं वाटतं की अतिशय गंभीर मन हे समाधानी मन असू शकतं. कारण त्रास हा होणार, पण तो त्रास होत असताना तो सहन करता येणं आणि त्या त्रासांनी आपलं मन चलविचल न होणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी वृत्ती म्हणजे आपल्या आत्म्याला प्रतिबंध देण्याची वृत्ती या हा एक गुण त्याचा आपल्याला अभ्यास करायला हवा. शेवटी हे सगळे प्रयत्नच आहे. अंतिमतः गुरुंना शरण जाणे आणि त्याच्याचप्रमाणे भगवंताला शरण जाणे हा एक शेवटचा आणि अतिशय महत्वाचा असा मार्ग होऊ शकतो असं मला वाटतं. अनिल
यानंतर आपला वेळ खरं आपल्याला थोडक्यात विचार सांगेल.
म्हणजे ऐकू का?
हो हो.
ओम सद्गुरुनाथाय नमः. समाधान या शब्दामध्ये सम हा उपशब्द आलेला आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे समत्वाने पाहिलं तर शाश्वत समाधानाची प्राप्ती होऊ शकते असं आपल्याला सत्कर्मात कळत. सुख मिळालं की हवेत तरंगणे आणि दुःख मिळालं की जमिनीवर येणे हा आपल्या संसारातला अनुभव आहे. याचं कारण आपण सगळ्या घटनांमध्ये स्वतःला करता समजत असतो. त्यामुळे साहजिकच मिळालेल्या कर्मफलामध्ये आसक्त होऊन आपण सुखी किंवा दुःखी होतो. संत मात्र परमेश्वराला करता मानून कर्मबंधनातून मुक्त होतात आणि आयुष्यातल्या घटनांकडे समत्वाने पाहतात. सुख किंवा दुःख याचा निवारा आपली वृत्ती करते आणि ही वृत्ती जर देहभावना बळकट करणारी असेल तर मघाशी शुभांगीताईने सांगितल्याप्रमाणे आत्मभावना बळकट करणारी वृत्ती आपल्याला आत्मसात करायला हवी. माऊली देखील म्हणतात, अर्जुना समत्व चित्त असे त्याची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धी ते ऐक्य आतील. हा समत्व योग सद्गुरूंना मनोभावी शरण गेल्याखेरीज साध्य होणे अशक्य आहे. दिग्विजयाने आपल्याला सांगितलं तसा सद्गुरूंना शरण गेल्यानंतर त्यांनी मोठ्या कृपाळूपणे आपल्याला दिलेली जी साधना आहे ती साधना मोठ्या आनंदाने आणि नेमाने आपण करत राहिलो तरच आपल्या मनाची चंचलता दूर होऊन हा समत्वयोग आपल्याला साधू शकतो आणि शाश्वत समाधानाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते असं संत आणि ग्रंथ मोठ्या कळकळीने आपल्याला सांगतात. हरिओम.
मला समाधान या विषयावरती विचार करताना असं वाटलं की समाधान हे आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं. अनेक वेळेला समर्थ एके ठिकाणी म्हणतात, वृत्ती रहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. अनेक वेळेला आपला मीपणा देखील या समाधानाच्या आड येत असतो. मीपण कोणाशीच नच आहे ते भगवंती कैसे हेच आहे, म्हणून मीपणून सांडून राहे तोच समाधानी. निपुण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे निपुण जाणारे त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे, असं समर्थ म्हणतात. समर्थांनी ज्या वेळेला समाधानाचा विचार केला त्या वेळेला त्यांनी आत्मज्ञानाखेरीज दुसरं काही सांगितलंच नाही. साधकांच्या बाबतीमध्ये देखील समर्थ असं म्हणतात की आणि तो एक समाधान मी पणे घेणं साधन करू जाणे तो चिधन्य समाधानी. समर्थांनी एक अख्खा समास दशक सहावा समाज दहावा अनुर्वाच्य त्या समासाची सुरुवातच समाधान पुस्तका काही म्हणती बोलिते ऐसे नाही ते बोलता येईल असं समाधान नाही तरी ते कैसे आहे सर्व ही निरोपावे. त्यावर समर्थ असं म्हणतात की आपले मूळ बरे शोधिता आपली तो माईक वाढता पुढे वस्तूच तत्वता समाधान. आपण लिपणाने इतकं धरून राहिलेला असतो त्यांनी आपलं समाधान भंगत असतं. समर्थ पुढे असं म्हणतात पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे ती समयी उतरे कुंज मीपणाचा जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खाण अनुर्वाच्य समाधान या कारणे पुरे. म्हणजे संत आपल्याला समाधान असा जर का प्रश्न विचारला या समाजाच्या सुरुवातीला तर काहीही आपले मागे न सांगता केवळ आत्मज्ञानामध्ये समाधान आहे असं सांगतात. आता या अनुषंगाने मी तब्बक्त मिलिंदांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं.
मिलिंदा हो मला वेळ किती आहे अनुरुद्ध?
आपल्याला 15 मिनिट आहे.
अनिरुद्धानी परिसंवाद वेगवेगळ्या प्रकाराने समाधानाचं महत्व आपण सांगितलं. समाधान कसं टिकवायचं, त्याच्यासाठी आपण साधक म्हणून काय काय करू शकतो, समाधानात थोडा वेळ जरी राहता आलं पाहिजे त्याच्यासाठी साधनेचा उपयोग आपल्याला कसा करता येतो, समाधान या शब्दाची व्युत्पत्ती काय, समत्व असल्याशिवाय समाधान येणं शक्य नाही. अत्यंत अभिप्रेत समाधानामध्ये परिस्थितीचा स्वीकार, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स हा सुद्धा असा महत्वाचा आहे. समाधान आपलं फलापेक्षेवर अवलंबून आहे, त्याच्यापासून दूर होणं. कारण फलापेक्षावर अवलंबून असलेलं समाधान हे पर्यायी असमाधानावरच असमाधानात जात असल्यामुळे त्याच्यापासून कसं आपल्याला सुटता येईल यावर सर्वांनी खूप उत्तम सांगितलं. आणि अनिरुद्धांनी जो समारोप केला तो सुद्धा चांगला होता. आणि त्याच्याबद्दलच काहीतरी सांगायचं असं ठरवलेलं होतं. समर्थांच्यासाठी समाधान हा एक अजून एक परवलीचा शब्द आहे. समर्थांच्या दानगुरामध्ये असलेला सामज आणि दक्ष हे जे शब्द आहेत ते परवलीचे शब्द समजले जातात. पण समाधान हा अजून एक शब्द समर्थांच्या आवडीचा असा आहे. आणि त्यांनी समाधानाला वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी ऍड्रेस केलेला आहे हे महाराजी अनिरुद्धांनी थोडक्यात सांगितलं. आपल्याला ही बुद्धी समोर राहणं आहे, त्या स्थितीमध्ये आपली अंतरस्थिती न ठरवून देणं, आपल्याला आनंदाने सुखात किंवा सुखाने किंवा दुःखात एक प्रकारची उत्तेजना आज जाणवत आहे. आपल्याला दुःखाने सुद्धा उत्तेजना प्राप्त होते, त्याची अभिव्यक्ती वेगळ्या प्रकारे होत असते आणि सुखाने सुद्धा उत्तेजना प्राप्त होत असते. दोन्ही ज्या अनुकूल किंवा प्रतिकूल अशा ज्या संवेदना आहेत त्या दोन्ही संवेदना अनुकूल किंवा प्रतिकूल जरी असल्या तरी त्यांच्यापासून निर्माण होणारी उत्तेजना आणि एक प्रकारे आपल्या मनातल्या असंतुलनाला कारणीभूत असते. सामान्यत आपल्यासाठी हे लोक असतात तर त्यांच्या मनात अजून मधून असं असंतुलन निर्माण होत होत. जर आपण अगदी सोप्या भाषेत एक्साइटमेंट म्हणू शकू, उत्तेजना म्हणू शकू, तर त्याचा परिणाम बघितला तर कुठेतरी आपलं मन असंतुलित होतं. दुखाने पण होतं, दुखाने पण दुखाने झालेलं आपल्याला लवकर जाणवत, दुखाने झालेलं आपल्याला जाणवत नाही. कारण दुखाचे प्रसंग आपल्या सगळ्यांना आपण सिद्धांतच आहे, सुख बाळाचा जबाब आहे, दुःख बरोबर आहे एवढे. त्यामुळे सुख रिलेटिव्हली आपल्याला कमी येतं असं आपल्याला माहिती असल्यामुळे दुःखाच्या प्रसंगात सुद्धा आपण उत्तेजनेत उतरलेले असतो याकडे आपण कदाचित कधी कधी लक्ष नसतो. परंतु सुखाची संवेदना काय किंवा अनुकूल संवेदना काय आणि प्रतिकूल संवेदना काय या दोन्ही संवेदना या नेहमी आपल्याला एका उत्तेजनक आणि त्याच्यातून असंतुलन असंतुलित स्थितीमध्ये नेहमी जातात. सामान्यत हे असंतुलन आपण आपल्याला सहन करू शकतो, या असंतुलनातून आपण थोड्यावेळाने बाहेर येतो आणि पुन्हा एकदा त्या मनात अपेक्षतेने एका संतुलित अवस्थेत जातो. परंतु स्वामीजींना जे अभिप्रेत आहे, संतांना जे अभिप्रेत आहे ते संतुलन ते समाधान हे अजून पलीकडे असतं. महर्षी अनिरुद्धांनी शुद्ध सांगितलं की येथे मुरारे मी बर ही अनुभवाची फळ अनुर्वांच समाधान या कारणे हा जो नागपुरातला सहा महा समाज आहे त्याच्यामध्ये त्यांनी समाधानाची खूप उत्तम निमावता आपल्याला केलेली. वेगळेपणाने पाहणारे सुद्धा आपणच राहत असतो. असं करताना द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या तिन्ही गोष्टी आपल्याला जाणवत राहतात. असं करता करता जर का आपलं साक्षीत्व पक्क होत गेलं, आपण विचारांकडे वेगळेपणाने पाहत गेलो, तर आपल्याला असं जाणवायला लागतं की आपल्या मनात उठणारे जे विचार आहेत त्या विचारांची संख्या, त्या विचारांचा आवेग हा कमी व्हायला लागलेला आहे. आणि अजून काही काळ असं बसत राहिलो, हे एकाच बैठकीत होईल असं नाही, रोज बसत गेलो तर अशी गोष्ट आहे. अजून काही काळ असं बसत गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की दोन विचारांमध्ये आता अंतर आहे, त्यात सुद्धा आपण द्रष्टा म्हणून शिल्लक आहोत. आता ह्या दोन विचारांमध्ये जे अंतर आहे त्या अंतरामध्ये वस्तुत विचार नाही. ती अवस्था अगदी क्षणिक, अगदी थोडा वेळ, सेक्शन ऑफ सेकंड अशी योग जात असल्यामुळे ती पकडणं ते आपल्याला कधी कधी दुरावस्त होत अशी येऊन गेली हे गज त्याच्यात राहणं, त्याची धारणा जास्त लांब करणं, जास्त लांबवर करणं हे आपल्याला जमत नाही. बऱ्याचदा तेव्हा जमतं तेव्हा असं वाटतं की जो द्रष्टा असतो तो फार काय दृश्य नसताना शिल्लक राहू शकत नाही. पदार्थ ज्ञान जेव्हा तरी द्रष्टा द्रष्टेपणे न होणे, द्रष्टा हा फार काळ दृश्य नसताना राहू शकत नाही आणि मग तो स्वाभाविकपणे स्वरूपात अवस्थित होतो. म्हणजे तिथे दृश्य नाही अशी जी एक आपल्या आतच स्थिती आहे, त्या स्थितीच्या अनुरोधाने आपण आपल्या विचारांकडे बघत होतो, त्या स्थितीतच तो पुन्हा येतो. सदा दृष्ट स्वरूपे अवस्थान असे जे पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रांमध्ये सांगितलं, त्यानुसार तो द्रष्टा दृश्य नाही झाल्यानंतर स्वतःचं दृष्टत्व सुद्धा हरवून बसतो आणि तो एका कंपन विरहित अशा स्थितीमध्ये येतो, एका असंतुलन विरहित अशा स्थितीमध्ये येतो, अत्यंत सम अशा स्थितीमध्ये येतो. त्याला समाधी असं म्हणतात, समर्था असं म्हणतात, दृढ करून या बुद्धी आधी खाली अपशुद्धी. अपशुद्धी याचा अर्थ स्वतःचा शोध, मी कोण आहे याचा शोध, किंवा मी साक्षी आहे आणि माझे विचार माझ्यापासून वेगळे आहेत या अवस्थेत राहणं, या प्रयत्नात राहणं, येणे लागे समाधी अकस्मात. एखादा क्षण असा येतो की ज्या वेळेला दृष्टा दृश्य सगळंच नाही होतं, विचार करणारा पण थांबतो, विचार थांबतात, विचार करणारा पण विचारांकडे बघणारा असतो, तो सुद्धा आता विचारांकडे बघणारा म्हणून राहत नाही, तो केवळ जे आहे अशा एका अस्तित्वाच्या कंपनविरहित निष्कंप अशा स्थितीत जर ते समाधानाची अनिर्वाच्य अनुभव असं समाधान समर्थ त्याला म्हणतात, तो अनिर्वचनीय आहे, त्याच्याविषयी खूप सगळे सांगता येणार नाही, त्या समाधान कसं असतो हे कोणीच सांगू शकणार नाही, परंतु तिथे जायचं कसं याबद्दल मात्र त्यांनी आपल्याला सांगितलं. ह्या समाधानात उतरण्यासाठी व्यवहारात आपल्याला विवेक वापरायला पाहिजे. अशी वृषाने मी सांगितलं की आपण व्यवहारात विवेक ठेवला पाहिजे, मध्यवर्ती कल्पना आपल्याला खूप उपयुक्त आहेत या सर्व कामी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक वेळ जास्तीत जास्त वेळ जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळेस आपण आपल्या समाधानात आहोत की नाही अशी स्वतःकडे चौकशी करत राहा. आपल्या स्वतःला स्वतःची आपण एवढी कसून चौकशी करू, आपल्या स्वतःला आपण अत्यंत ऑब्जेक्टिव्ह कुठलाही बायस न ठेवता जर का स्वतःला प्रश्न विचारू आणि त्या प्रश्नाची उत्तर आपल्या ठिकाणी तरी देखील समाधानाच्या आक्षेप आपण व्यवहारात सुद्धा राहू शकतो. व्यवहार हा समाधान बिघडवण्यासाठीच आहे असं म्हटलं तरी खरं समाधान, परंतु अशा स्थितीत सुद्धा आपण त्यांना खूप यादना होत होत्या. एकदा साधिकेला म्हणाले होते, मला कसं वाटत शरीराला हे त्या स्थितीत गेल्याशिवाय तुम्हाला कळू शकणार. खूप यादना त्यांना होत्या. एक एक पाऊल उचलून टाकायचं म्हणजे तुम्हाला यादनांचा पाऊल असताना म्हणजे चेहऱ्यावर समाधान एखाद्या नुकत्याच उमरलेल्या गुलाबाच्या फुलासारखं होतो. हे सत्ताचं अंतिम समाधान आहे आणि तिथे आपल्याला पोचायचं आहे. आपलं ढळणारं समाधान जास्तीत जास्त टिकवणं हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असा आयुष्यभर करण्याचा अभ्यास करतो. आपण सर्वजण हे अमेरिकेत आहात, बुद्धिमान आहात, प्रकारे विवेकपूर्ण कामाला सुद्धा आपण करत आहात, करू शकाल जास्तीत जास्त. स्वामीजींच्या कृपेने, स्वामीजींच्या आशीर्वादाने तुम्ही आपल्या केंद्राशी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप जवळून निगडित झालेले आहात. इथल्या केंद्रात आणि तुमच्यात आता विशेष अंतर शिल्लक नाही, त्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे राहो, इथेच असा समाधानाचा अभ्यास सर्व साधक करत असतात. तसंच तुम्ही सुद्धा करत आहात, तसंच तुम्ही करत राहावं आणि आपण सर्वजण जे अंतिम समाधान आहे, न ढळणारं समाधान आहे, त्या समाधानापर्यंत या जन्मातच, या प्रवासातच पोहोचू या अशी पोचू अशी मला खात्री वाटते. समर्थ वाटतं की मोठ्याने गोळ खाल्लेला असतो तो गोळीबद्दल सांगू शकत, अनुभव कसं करू शकत, समाधानाचा अंतिम अनुभव तसा कसं करण्यासारखा सुद्धा नाही. समर्थ म्हणतात की गोळी समजायची असेल तर गोळ खायला लागतो, म्हणजे गोळी काय आहे ते कळत. तसं पण समाधानाचा गुळ खात राहूया, त्याची गोळी दाखत राहूया आणि स्वामीजींच्या कृपेने ते आपल्या सर्वांच्या जीवनात निश्चित होईल. त्यासाठी स्वामीजींची आणि आपल्या संप्रदायातल्या सर्व पूर्वसुरींची प्रार्थना करतो. हरिओम. हरिओम.
यानंतर प्रथम काही निवेदन आहेत, ती निवेदन आम्ही करतो आणि मग आपण नमस्कार करूया. निवेदन म्हणजे एक महत्वाचं निवेदन करायचं होतं की आपण अशी जी कॉन्फरन्स तिसऱ्या रविवारी घेतो त्याचा जो फोन नंबर आहे आता तो पेड कॉन्फरन्स असा आहे, तर त्याच्यामुळे आपण अनेक वेळेला असं लक्षात आलं की तिसऱ्या रविवारच्या ऐवजी काही लोक जॉईन होतात त्या नंबरवरती, मे बी पहिल्या रविवारी असेल किंवा काय, पण कोणी जर का जॉईन झालं तर आपल्याला त्याचे चार्जेस पडतात. तर दर वेळेला जॉईन व्हायच्या अगोदर आपण सर्वांनी जर का फोन नंबर ईमेल मध्ये चेक केला आणि मग जॉईन झाला तर आपल्याला असे विनाकारण होणारे चार्जेस आपल्याला पडणार नाही. हे पहिलं निवेदन होतं. दुसरं निवेदन असं होतं की मी याहो ग्रुपवरती आपली माहिती, आपली जी यादी आहे ग्रुप मेंबरची, ती अपडेट करण्यासाठी मागवली होती, तर ती कृपया सर्वांनी पाठवावी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी, आणि आपण त्यानिमित्ताने केंद्रात कोणत्या प्रकारची सेवा करू शकू याची देखील माहिती पाठवावी, जेणेकरून केंद्रात सहभागी होणाऱ्यांची संख्या आपण वाढवू शकू आणि सर्वांपर्यंत आपण पोहोचू शकू. यानंतर आपण सर्वजण सद्भक्त मिलिंदांना नमस्कार करणार आहोत. मी आपले हॅलो मी प्रत्येकाचं नाव घेतो आणि त्यांनी नमस्कार करावा आणि मग ज्यांचं नाव राहिलं असेल त्यांनी करावा. सद्भक्त आदिती सेलगल
मिलिंदा नमस्कार करते.
नमस्कार अदिती.
मंजिरी भिंडवाले
नमस्कार करते काका.
मंजिरी नमस्कार.
सुप्रिया आणि अभिजित ब्रह्मे.
अभिजित
आणि मधुकर देशपांडे.
नमस्कार मिलिंद दादा.
नमस्कार. काल वाटलं तिथं ऐकून.
गीता देवपुढे.
नमस्कार मिलिंद दादा.
नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार. खूपच आनंद वाटला ऐकून.
हॅलो दीक्षित.
नमस्कार मिलिंद दादा.
दिनेश खुले.
नमस्कार. नमस्कार.
लीला आणि सुंदर नायडू. रुचा देवरस.
मिलिंद काका नमस्कार करते.
नमस्कार.
ऊर्जा आणि संदीप पाटील.
नमस्कार. आणि आमच्याबरोबर सपना ताई पण आहेत. ते आमच्या शेजारी आहेत. तर ते आज पहिल्यांदाच केलं. आले
सपना ताई. नमस्कार.
हॅलो. हॅलो ऐकून येते. मध्येच ब्रेक होतोय.
आणि मी म्हणजे मी आणि ती पा दोघे जण नमस्कार करतो.
महाराज की जय. परमहंस सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज.